विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी आपण आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने सहकार विषयक जे काही सहकार व्यवस्थापन पदविका आणि पदवी शिक्षणक्रम चालविले जातात त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. आज आपण सहकार व्यवस्थापन पदवी जो 3 इयर डिग्री कोर्स प्रोग्राम आहे आपला विद्यापीठातर्फे चालवला जातो सहकार व्यवस्थापन पदवी, तर त्याच्यामध्ये तृतीय वर्षाला एक आपण असं पुस्तक ठेवलेलं आहे की त्या पुस्तकाद्वारे आपणास राज्यस्तरावर शिखर सहकारी संस्था महत्त्वाच्या सहकारी संस्था कशा प्रकारे कार्य करतात आणि दुसरा जो भाग आहे तो राष्ट्रीय स्तरावर शिखर सहकारी संस्था कोणत्या आहेत आणि त्या कशा प्रकारे कार्य करतात हा भाग आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. प्रारंभी माझं परिचय करून देताना मी प्राध्यापक कृष्णा लक्ष्मण फाले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मी प्रफाटक सहकार या विषयाचं 2008 पावे तो मी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेत काम केलेलं आहे. आपल्यासमोर जी सहकार व्यवस्थापन पदवी आणि पदविकेची जी पुस्तक आहे त्या संपूर्ण पुस्तकाची संरचना करण्याचं काम आणि विद्वान लेखकांकडून ती पुस्तकं लिहून घेण्याचं काम, त्याचप्रमाणे काही माझीही पुस्तकं मी स्वतः लेखक म्हणून त्यामध्ये काम केलेलं आहे. तर ही जवळजवळ 40 ते 50 पुस्तकं आपण विद्यापीठामध्ये मी हे संपूर्ण संपादन त्या पुस्तकाचं केलेलं आहे. आणि प्रपाठक म्हणून काम करत असताना हे जी पदवी आणि पदविका आपण शिक्षणक्रम सुरू केला त्याचं एक समन्वयन मी आमचे वाणिज्य विभागाचे माननीय संचालक डॉ पंडित पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य केलेलं आहे. याशिवाय मी सध्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ या ठिकाणी बोर्ड ऑफ सदस्य म्हणजे एक मेंबर म्हणून मी त्याच्यामध्ये आहे, सदस्य बोर्ड ऑफ स्टडीजचा. शिवाय राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था ही जी एक संस्था वर्धेला आहे सन 1987 पासून सहकारी क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याचा मी संस्थापक संचालक आहे. शिवाय त्या संस्थेच्या वतीनं बरीचशी सहकार विषयक जवळजवळ 30-40 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. नुकतंच एक सहकारी बँकिंग कायदे नावाचं एक पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. अशी अनेक पुस्तकं मार्केटिंग त्याचं मी स्वतः करतो आणि सहकारी संस्थांना लागणारी जी काही अत्यावश्यक पुस्तकं आहे ती संपूर्ण पुस्तकं या राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्थेच्या वतीनं आपण ती निर्माण केलेली आहेत. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया की आजचा जो विषय आहे MGM 240 पुस्तकाचं नाव आहे शिखर सहकारी संस्था म्हणजे अपेक्स लेवलच्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे मग त्या स्टेट लेवलला असतील किंवा नॅशनल लेवलला असतील त्या संस्थांची ओळख आता आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. आपण बघतोच आहोत की महाराष्ट्र हे सहकारी चळवळीच्या बाबतीत अग्रेसर आहे संपूर्ण भारतामध्ये, म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक सुद्धा. आणि या महाराष्ट्रातली सहकारी संस्थांची संख्या म्हणजे आज 31 मार्च 2014 अखेर जरी आपण गृहीत धरली तरी ती संख्या जवळपास 2,40,000 जवळपास पोहोचतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 म्हणजे अर्थात पूर्वी सुद्धा हा अधिनियम होताच याच्यामध्ये जो 1904 जो सहकारी पतपेढ्यांचा कायदा झाला त्या कायद्याचं नाव असं बदलत मग आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम केलं. कारण 1904 ते 1919 हा सहकाराविषयी केंद्र शासनाचा होता आणि 1919 मध्ये मग केंद्र शासनाने असं ठरवलं की बस संपूर्ण देशामध्ये सहकारी चळवळीची ही व्याप्ती वाढत आहे आणि सहकारी चळवळीची व्याप्ती वाढवत असल्यांना सहकारी चळवळीचं केंद्रीयकरण करून चालणार नाही तर त्याचं आता आपण डिसेंट्रलायझेशन केलं पाहिजे आणि म्हणून सन 1919 मध्ये सहकाराविषय त्या त्या घटक राज्यांकडे सोपवण्यात आला त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता 1919 मध्ये म्हणजे पहिला कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा 1904 सहकारी कायदा, नंतर 1912 सन 1912 त्याच्यामध्ये ज्या 1904 कायद्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या 1912 कायद्यान्वये त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला, अर्थात संपूर्णपणे दूर झाल्या नाहीत कारण नंतर बरेचशी स्थित्यंतर होत गेली. नंतर मग मुंबई प्रांत अस्तित्वात आल्यानंतर 1925 मध्ये म्हणजे मुंबई प्रांताचा पहिला सहकारी कायदा, म्हणजे 1919 सहकाराविषयी राज्याकडे आल्यानंतर मुंबई प्रांतांनी आपल्या प्रांतासाठी, त्यावेळी आपण राज्य म्हणत नव्हतो प्रांत म्हणत होतो, आणि मुंबई प्रांतासाठी मग 1925 सहकारी कायदा केला. म्हणजे मुंबई त्यावेळेस गुजरात सुद्धा आपल्या याच्यामध्ये होतं, गुजरात होतं, महाराष्ट्र होतं. म्हणजे हा 1925 कायदा लागू झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 मध्ये अस्तित्वात आलं आणि मग त्या कायद्याचं नाव महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960, म्हणजे मुंबई प्रांतिक सहकारी कायद्याच्या ऐवजी मग 1 मे 1960 रोजी आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा अंमलात आणला. म्हणजे असं ही कायद्यातली ही स्थित्यंतर सांगितली तुम्हाला. म्हणजे एक तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1904 जेव्हा पहिला कायदा आला तेव्हा त्याला आपण सहकारी पतपेढ्यांचा कायदा 1904 असं म्हणत होतो. म्हणजे सहकारी पतपेढ्या म्हणजे त्यावेळेस म्हणजे आता सोसायटी म्हणतो त्याला किंवा संस्था म्हणतो, पण त्यावेळेस पतपेढ्यांना सोसायट्यांना पतपेढ्या आपण म्हणत होतो. पतपेढ्या म्हणजे कोणत्या, म्हणजे आज जे आपण बघतो आहोत प्राथमिक सेवा सहकारी संस्था पॅक्स, प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह, म्हणजे प्राथमिक सेवा सहकारी पतसंस्था, म्हणजे ज्या शेतीसाठी अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात त्या संस्था आधी स्थापन झाल्या आणि मग बँक अस्तित्वात आली, ज्याला आपण जिल्हा बँक म्हणतो किंवा राज्य बँक म्हणतो, सहकारी बँक. म्हणजे प्रथम त्यावेळेस ती गरज होती, म्हणजे सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यावेळेस आवश्यकता होती आणि ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी म्हणून त्वरित तो सहकारी पतपेढ्यांचा कायदा आणला आणि नंतर मग आधी पतपेढ्या स्थापन झाल्या आणि नंतर मग बँका, सहकारी बँका अस्तित्वात आल्या. असं एकंदरीत त्याचं स्वरूप आहे. आता महाराष्ट्रातील सहकारी चळवळ ही प्रारंभापासूनच अग्रेसर राहिलेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे याचं कारण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय थोर नेतृत्व आपल्या सहकारी चळवळीला लाभलेलं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे सहकारी चळवळीची जी जडणघडण झालेली आहे, जी एक विचार परंपरा आपल्या महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीला लाभलेली आहे, कृतिशील आणि कार्यक्षम असं नेतृत्व लाभलेलं आहे, ते आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य आहे. आपण या ठिकाणी नाव घ्यायला सुद्धा काही हरकत नाही, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, नंतर सर विठ्ठलदास ठाकरसी, डी जी कर्वे, फिरोजशाह मेहता, ही त्यावेळेसची मंडळी आणि त्यांच्यानंतर आणखी बरीचशी मंडळी, मग नंतर आपण यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटील, नंतर एक गुलाबराव पाटील सांगलीचे, त्यानंतर आपण त्याच परिसरातले जर आणखी नावं पाहिले तर तात्यासाहेब कोरे, तात्यासाहेब मोहिते, रत्नाप्पांना कुंभार, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कल्लाप्पांना आवाडे, त्यानंतर इकडे आपण विदर्भ मराठवाड्यात गेलो तर इकडे आपल्याला डॉक्टर वामनराव कोरपे, बाबासाहेब केदार, बापूरावजी देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणजे भारताचे जे कृषी मंत्री राहिलेले आहेत, अशी बरीच मोठमोठी मंडळी, म्हणजे नुसतंच नेतृत्व करणारे नव्हे तर त्याच्यामध्ये घुसून काम करणारी आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारी ही मंडळी होती. आणि म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख हा कोणत्याही परिस्थितीत करावाच लागणार आहे, ते टाळता येणार नाही आपल्याला. आणि म्हणून यांचं असं सक्षम नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभल्यामुळं आपणही फार मोठी सहकारी क्षेत्रामध्ये प्रगती करू शकलो. आता महाराष्ट्रामध्ये शिखर सहकारी संस्था जवळपास म्हणजे स्टेट लेवलला, त्याचं ऑफिस कुठं मुंबईला असेल, कुठं पुण्याला असेल, कुठं नाशिकला असेल, तर या ज्या फेडरल संस्था आहेत शिखर संस्था, या संस्था त्यांच्या प्राथमिक सहकारी संस्थांशी संलग्न आहेत. म्हणजे आपली रचना कशी आहे, त्रिस्तरीय रचना आहे महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीची. एक म्हणजे ग्रामीण पातळीवर, एक जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर. म्हणजे आपण त्याला ग्रामीण पातळीवर असलं तर ती खेडे भागातील आपण किंवा तालुका याच्यावरची आपण अशी सहकारी संस्था समजतो. जिल्हा स्तरावर असेल तर जिल्हा संघ त्याला म्हणतो, जिल्हा संघ. नंतर स्टेट लेवलला असेल तर मग त्याला राज्य संघ असं म्हणतो आपण. असं ते एकंदरीत त्रिस्तरीय रचना आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये आज जर आपण त्याचा आढावा घेतला तर 30 ते 35 प्रकारच्या शिखर सहकारी संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि ह्या 30-35 पैकी आपण या पुस्तकामध्ये जवळजवळ 18 शिखर सहकारी संस्थांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, तेवढाच आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ज्या महत्वाच्या शिखर सहकारी संस्था आहेत त्या आपण या ठिकाणी, अर्थात सर्वच महत्वाच्या आहेत असं म्हणजे कोणालाही कोणाचाही त्या ठिकाणी अनुल्लेख करता येणार नाही आपल्याला. सर्वच आपापल्या परीने चांगल्या प्रकारचं कार्य करतात. आता एक एक आपण त्याच्यामध्ये एक संस्था, जवळजवळ 13 सहकारी संस्था आहे त्याच्यामध्ये शिखर पातळीवर. एक म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईला आहे. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे गाव पातळीवर प्राथमिक सेवा सहकारी सोसायट्या, जिल्हा पातळीवर, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक, असं हे त्रिस्तरीय रचना आहे. आता यांचं काम काय की शेतकऱ्यांना लागणारा अल्प आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणे. मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जे तुमचं कमाल कर्ज मर्यादा पत्रक प्राथमिक सेवा सहकारी सोसायट्यांकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे जाते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका त्यांची संपूर्ण छाननी करून आपल्या जिल्ह्यामध्ये सेवा सहकारी सोसायट्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना किती कर्ज पुरवठा करायचा आहे हे निश्चित करते आणि त्याची संपूर्ण मागणी, मग कर्जाची मागणी ही राज्य सहकारी बँकेकडे ते करतात आणि त्याप्रमाणे मग राज्य सहकारी बँकेकडून शेतीसाठी आलेला कर्ज पुरवठा प्रथम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे येतो आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तो कर्ज पुरवठा सेवा सहकारी सोसायट्यांना दिला जातो आणि सेवा सहकारी सोसायटी मग त्यांचे जे शेतकरी सभासद असेल त्यांच्याकडे हा कर्ज पुरवठा वितरित करतात. म्हणजे अशा प्रकारचं हे एकंदरीत स्ट्रक्चर आहे, त्रिस्तरीय रचना. म्हणजे शिखर संस्थांचं महत्व या ठिकाणी, म्हणजे सर्व बाबतीत हे तत्व लागू होईल, प्रत्येक याच्यामध्ये आपण जास्त खोलात जाणार नाहीये, सर्वच त्यांना एकच तत्व. कारण याच्यामध्ये कसं राहते की बांधिलकी याच्यामध्ये जोपासल्या जाते, तिघांचीही एकमेकाशी संघात्मक अशी रचना जोडल्या गेल्यामुळं संघटनात्मक रचना, ते एकमेकाला बांधील असतात, ते एकमेकाचे सभासद असतात, सेवा सहकारी सोसायट्या जिल्हा बँकेचे सभासद असतात आणि जिल्हा बँका ज्या महाराष्ट्रामध्ये 35 आहे त्या राज्य बँकेचे सभासद असतात आणि त्यांना गाईडलाईन्स देणे गाईडलाईन्स करणे गाईडलाईन्स पुरवणे कर्जाचा पुरवठा करणे कर्जाचं विनियोजन करणे व्याजामध्ये सवलत देणे कर्ज माफी करणे ह्या संपूर्ण धोरण ही संपूर्ण पॉलिसी मग राज्य शासन किंवा नाबार्ड याच्या मार्फत ते ठरवल्या जाते आणि त्याप्रमाणे हे संपूर्ण शेतीसाठी कर्ज पुरवठा करण्याचं धोरणात्मक कार्य करते हे लक्षात घ्या या ठिकाणी. म्हणजे आपण म्हणतो की तसा विषय मोठा आहे आपल्याला चर्चा करण्यासाठी थोडा अवधी याच्यामध्ये कमी पडू शकतो परंतु थोडक्यात असं की ही जी रचना आपण केलेली आहे ती याच्यासाठी की बांधिलकी त्याच्यामध्ये असावी एकमेकाच्या समस्या सोडून घ्याव्यात कार्यकर्त्यांनी आपली मनोभूमिका त्या संस्थेबद्दलची जी आहे ती आस्थापूर्वक जपावी या दृष्टीनं आपण हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. नंतर दुसरी आपण या ठिकाणी संस्था दिलेली आहे एक अतिशय महत्वाची संस्था ती 13 जुलै 1917 रोजी स्थापन झाली मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. जसं राज्य सहकारी बँकेकडे आपण शेती कर्ज पुरवठाचं काम सोपवलं त्याचप्रमाणे राज्य सहकारी संघाकडे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाचं कार्य सोपवलं. यांची रचना सुद्धा त्रिस्तरीय आहे जिल्हा पातळीवर जिल्हा सहकारी बोर्ड नंतर विभाग याची रचना थोडी इथं बदलते विभागीय डिव्हिजनल लेवल जे आहे म्हणजे नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती नागपूर पुणे हे जे डिव्हिजन लेवलचे आहे त्यातले जे विभागीय सहकारी मंडळ जिल्हा सहकारी मंडळ नंतर विभागीय सहकारी मंडळ आणि नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांच्यामध्ये सुद्धा अशी रचना आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ त्यांच्या याच्यामध्ये जवळजवळ 30 जिल्हा सहकारी बोर्ड आहे 6 विभागीय सहकारी मंडळ आहेत 13 सहकार प्रशिक्षण केंद्र आहेत. तर या प्रकारचं यांचं सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाचं कार्य म्हणजे सहकारी संस्थांचे सभासद असेल कर्मचारी असेल तर त्या यांच्यासाठी राबवण्याचं काम ही संस्था करते म्हणजे हे शिक्षणाचा एक भाग. तिसरी जी संस्था आहे आपण या ठिकाणी घेतोय महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक भूविकास बँक आपण त्याला ओळखतो. या ठिकाणी जिल्हा स्तरावर जिल्हा ग्रामीण विकास बँका आज आहेत विभागीय स्तरावर त्याची रचना नाही आहे हे द्विस्तरीय येते याच्यामध्ये आणि स्टेट लेवलला म्हणजे मुंबईला महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बहुउद्देशीय अर्थात ही जी बँक आहे ही फक्त दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना त्यांची जी जिल्हा ग्रामीण विकास बँक आहे त्यांच्या वतीनं पुरवतात. अर्थात आज या बँकांची वसुलीमुळे या बँका थोड्या डबघाईस आल्याने आता सध्या कर्ज पुरवठ्याचं काम बंद आहे फक्त वसुलीपुरतं ह्या पाहतात त्यामुळे आता सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडेच ह्या कर्ज पुरवठ्याचा जास्त जबाबदारी येऊन पडलेली आहे. नंतर मग आपण घेतो आहे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ याचं मुंबईला ऑफिस आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही 250-300 सहकारी साखर कारखाने असेल महाराष्ट्रामध्ये पूर्ण जवळपास 260-265-270 पर्यंत असावेत तर हे संपूर्ण सहकारी साखर कारखाने ह्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे सभासद आहेत. मग त्यांचं वार्षिक साधारण सभा त्यांना गायडन्स त्यांना पतपुरवठा कशाप्रकारे कर्ज पुरवठा करावा त्यांच्या गाईडलाईन्स वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी महासंघ पाहतात असा हा समन्वय साधण्याचं काम ह्या करतात. प्रत्येक संघाला सुद्धा वार्षिक साधारण सभा घ्यावीच लागते त्याच्यामध्ये हे सभासद त्याच्यामध्ये सहभागी होतात त्यांचे ध्येयधोरण ठरतात वार्षिक कामकाजाला मान्यता दिल्या जातात. तर हे सर्व शिखर सहकारी संस्था जी आहे ते आपलं एक आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या ज्या संस्था सभासद आहे त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आणि मार्गदर्शन करते. त्यानंतर मग आपण येतो आहे आपण महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, महाराष्ट्र स्टेट कॉटन ग्रोअर्स कोऑपरेटिव्ह कॉटन ग्रोअर्स मार्केटिंग फेडरेशन, याचं नागपूरला कार्यालय आहे. पूर्वी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये एक शिखर संस्था आहेच, आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडेच पूर्वी हे कापूस पणन संघाचं काम होतं. नंतर याचं विभागणी करण्यात आली लोकांच्या आग्रहावरून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या, आणि मग हे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कॉटन ग्रोअर्स मार्केटिंग फेडरेशन अस्तित्वात आलं. आणि याच्यामध्ये जे कापूस उत्पादक शेतकरी आहे, विदर्भ मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, खान्देशमध्ये काही भाग आहे, त्यांचं कापूस कापसाचं संकलन करणं, जिनिंग करणं, खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थांमार्फत खरेदी विक्री करणं, त्यांचे मार्केटिंगचे ऑफिसेस त्यांनी पणन महासंघाचे ऑफिसेस प्रत्येक जिल्ह्याला उघडलेले होते, त्याच्या झोनल ऑफिसर हे काम करत होता, त्यांची ग्रेडिंग करणं, कापसाची प्रतवारी करणं, प्रमाणीकरण करणं, हे संपूर्ण काम याच्यामध्ये स्वतंत्र अशी एक यंत्रणा निर्माण करून कापसाला योग्य तो भाव देणे, हमी भाव देणे, शासनाकडून त्याचा पाठपुरावा करणे, हे कामं त्या ठिकाणी ही संस्था करत असते. तर हे कॉटन. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन, या मार्केटिंग फेडरेशनचे सभासद आहे आज, ते संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही तालुका स्तरावर सहकारी खरेदी विक्री संस्था आहेत बघा, त्या सर्व यांच्या सभासद आहेत. म्हणजे विपणन मार्केटिंगचं काम करणाऱ्या ज्या काही खरेदी विक्री सहकारी संस्था असेल किंवा अन्य प्रकारच्या पणन संस्था असतील, त्या या संस्थांच्या सभासद आहेत. आणि ही संस्था म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, ही संस्था त्यांना सहाय्य करणे, मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे, या संपूर्ण काम त्यांचं काम हे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग ही संस्था करत असते. त्यानंतर आपण येतो महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह टेक्सटाईल फेडरेशन, वस्त्रोद्योग महासंघ, मुंबईला हे ऑफिस आहे. आणि वस्त्रोद्योग याच्यामध्ये साधारणपणे सहकारी सूतगिरण्या म्हणजे कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल हे यांच्या सभासद असतात. जसं आपण मगाशी पाहिलं की साखर कारखाने हे साखर महासंघाचे सभासद असतात, तर सहकारी सूतगिरण्या ह्या वस्त्रोद्योग महासंघाच्या सभासद असतात. मग त्यांच्या पॉलिसीज ठरवणे, अडचणी असेल, त्यांचं मार्गदर्शन करणे, गाईडलाईन्स वगैरे वगैरे, हे काम त्या संस्थेमार्फत, त्या महासंघामार्फत केलं जाते. त्यानंतर आपल्या इथं आपण महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण वित्त महासंघ, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन नावाची एक संस्था आहे, जे महाराष्ट्रातल्या ज्या काही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतील, टेनंट ओनर्स हाऊसिंग सोसायटी असेल, फ्लॅट ओनर हाऊसिंग सोसायटी असेल, त्यांच्या सभासदांना घरं बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी, फ्लॅट खरेदी करण्यासाठी ही संस्था कर्जाचा पुरवठा करते. त्यांचे ते सभासद असतात. सभासद असलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्यांच्याकडून हा फायनान्स केला जातो. अर्थात या संस्थांचं कार्य पूर्वी फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे साधारणपणे 1982 त्याच्यानंतरही जवळजवळ 80-90 पर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कारण एकमेव अशी संस्था समजल्या जात होती की जी संस्था म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माहीत होतं का नाही, आपल्याला आपण या संस्थेमध्ये गेलं तरच आपल्याला कर्ज मिळेल गृहनी. कारण त्यावेळेस नॅशनलाइज बँका किंवा आणखी आज जे आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे गृहनिर्माण सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा होतो, SBI कडून होतो, LIC कडून होतो, HDFC कडून होतो, किंवा काही नॅशनलाइज बँका आहेत, त्यासुद्धा आता फ्लॅट घेण्यासाठी वगैरे कर्ज पुरवठा करतात. पूर्वी या संस्था या मार्केटमध्ये उतरल्याच नव्हत्या ना. म्हणजे अशी परिस्थिती त्यावेळेस होती. आणि म्हणून एकमेव अशी संस्था स्टेट लेवलला फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे ही संस्था अस्तित्वात होती आणि फार मोठ्या प्रकारचं कार्य आणि जिल्हा जिल्हा लेवलला त्यांचे हे ब्रँचेस होतात. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे जिल्हा स्तरावर सुद्धा त्यांच्या शाखा होत्या आणि त्या शाखांच्या मार्फतीनं त्या जिल्ह्यातील गृहनिर्माण सहकारी संस्थांना वित्त पुरवठा केला जात होता. तर एवढं मोठं असं काम या संस्थांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपण येतो आहे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ. हे आपण एका भाषणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचं महानंदा हे प्रोडक्ट आहे, हे अतिशय पॉप्युलर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या जेवढ्या काही जिल्हा दूध उत्पादक सहकार मग प्राथमिक लेवलला असतील त्या प्राथमिक लेवलच्या दूध उत्पादक सहकारी संस्था जिल्हा दूध उत्पादक संघाच्या किंवा काही ठिकाणी तालुक्यावर सुद्धा तालुका दूध उत्पादक संघ आहे त्यांच्या सभासद असतात. जिल्हा स्तराच्या ज्या जिल्हा संघ आहेत जिल्हा दूध संघ त्याच्या सुद्धा सभासद असतात आणि जिल्हा दूध संघ सुद्धा स्टेट लेवल जे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ आहे त्यांच्या ह्या सभासद असतात. आणि यांचं काम आपण बघितलंच आहे की त्यांचं दूध संकलन करणे, वितरण करणे, त्यांच्या मार्केटिंगची व्यवस्था करणे, त्यांना लागणारा कच्चा माल, पिशव्या वगैरे वगैरे, जनावरांचं खाद्य, पशु खाद्य, वैरण, चांगल्या प्रकारच्या दुधाळ जनावरं त्यांना उपलब्ध करून देणे वगैरे वगैरे, ही जी सर्व म्हणजे बायोलॉजमध्ये जी काही ही कामं सांगितलेली आहे ही सर्व कामे या संस्थांना करावी लागतात आणि सभासदांचं एकंदरीत आर्थिक जे पुनरुत्थान आहे ते त्यांना साध्य करायचं असतं. म्हणजे ही जी आपण अशी एक यंत्रणा अशी राबवतो आहे त्रिस्तरीय चौस्तरीय, याचा उद्देश हाच आहे की एकमेकाला ह्या धरून या संस्थांनी चाललं पाहिजे, त्याच्यामध्ये कार्यक्षमता निर्माण झाली पाहिजे, सक्षमता निर्माण झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये, त्यांना तांत्रिकही मार्गदर्शन उपलब्ध करावं म्हणून या संस्था जे आपण याची रचना केलेली आहे ग्रामीण पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी आणि स्टेट लेवल, तर हे या ठिकाणी आपण लिहित असताना आपल्या याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपण त्रिस्तरीय रचनेचं महत्व अतिशय जाणून बुजून लक्षात घेऊन तसं आपण आपल्या याची मनोभूमिका ठेवली पाहिजे. त्यानंतर आणखी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ ही नाशिक या ठिकाणी याचं स्टेट लेवलचं ऑफिस आहे आणि आदिवासी सेवा सहकारी सोसायट्या ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये अर्थात आदिवासी भाग आपल्या याच्यामध्ये तिकडे विदर्भामध्ये आहे, काही नाशिकमध्ये आहे, ठाणे डहाणू वगैरे, मुंबई कोकणमध्ये, इकडे तुमच्या अमरावती विभागामध्ये आहे, नागपूर विभागामध्ये गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर वगैरे, अमरावतीमध्ये चिखलदरा, मेळघाट वगैरे हा भाग, तर हा जो एक नंदुरबार, धुळे, तर हा जो या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आदिवासी सेवा सहकारी सोसायट्या स्थापन केलेल्या आहेत. आपण ह्याच्यासाठी की आदिवासी जे आपले बांधव आहेत त्यांना त्या शासनाच्या ज्या आदिवासी उपयोजना आहेत त्यांचा लाभ त्यांना पोहोचवावा, त्यांची एक अर्थक्षमता त्यांना घडवून आणावी आणि त्यांना काम मिळावं, कोणत्याही लाभापासून त्या वंचित राहू नये म्हणून या आदिवासी सेवा सहकारी संस्थांची आपण स्थापना केली आणि त्यांच्यासाठी आपण ही एक आदिवासी सहकारी महासंघ म्हणून आहे नाशिकला ही संस्था फेडरेशन कार्य करत आहे, त्याच्यामध्ये आपण हे स्टेट लेवलचं असं एक ऑफिस त्या ठिकाणी उपलब्ध त्यांना करून दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक संस्थेला बघा तुम्ही, त्याची जी रचना आहे, स्ट्रक्चर आहे, ते अतिशय बारकाईनं आपण या ठिकाणी लक्षात घेऊन याची रचना केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन, हे बघा या ठिकाणी अजून आपल्याला एक बँक असोसिएशन आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या एक आज घडीला 35 असतील, एक नवीन आता जिल्हा पालघर झालेला आहे त्या ठिकाणी अजून बँक स्थापन झालेली नाही, पण ह्या 35 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या सभासद आहेत. आता आपण म्हणाल की बा महाराष्ट्रात जे सहकारी बँक असताना परत हे असोसिएशन कशाला, तर महाराष्ट्रात जे सहकारी बँकेकडे केवळ अर्थपुरवठा करण्याचं काम आहे, तर महाराष्ट्रात जे सहकारी बँक असोसिएशन या जिल्हा बँकांच्या समस्या समजावून घेण्यासाठी आणि त्या समस्याचा पाठपुरावा राज्य बँकेकडे करण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून हे असोसिएशन काम करते, हा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. त्यांचा अडचणी सोडवणे, त्यांच्या सूचना स्टेट बँकेपर्यंत पोहोचवणे वगैरे वगैरे हे कार्य ही असोसिएशन करते. नंतर एक महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघ कंज्युमर्स फेडरेशन. आपण पाहतो आहे की आपल्या गावोगावी आपल्याला ग्राहक सहकारी संस्था भेटतात, पाहायला मिळतात. त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवलच्या सुद्धा कोऑपरेटिव्ह कंज्युमर संस्था आहेत, काही फेडरेशन आहे, काही स्टुडंट्स कंज्युमर्स कोऑपरेटिव्ह स्टोअर्स आहेत, महिलांचे सहकारी ग्राहक भांडार आहे, अशा अनेक प्रकारचे कंज्युमर्स कोऑपरेटिव्ह आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ते संपूर्ण सभासद या कोणाचे असतात, महाराष्ट्र राज्य ग्राहक सहकारी महासंघाचे. याच्यामध्ये ती भूमिका तीच आहे, मार्गदर्शन करणे वगैरे वगैरे. अर्थात ते ग्राहक महासंघ पतपुरवठा करणार नाही, परंतु त्यांचे जे काही अडचणी असेल जुनाईन ते शासनासमोर मांडू शकतात. तर ही असं या ठिकाणी आपण हे महासंघाचं काम या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे सहकारी मच्छीमार सहकारी संघ, ज्याला आपण फिशरीज कोऑपरेटिव्ह फेडरेशन म्हणतो. फिशरीजचा उद्योग फार मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये, मुंबईमध्ये, या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. समुद्रातील मच्छीमारी हा फार मोठा व्यवसाय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. शिवाय काही मत्स्यशेतीसुद्धा काही प्रमाणामध्ये विदर्भामध्ये घेतली जाते, विदर्भामध्ये केली जाते, म्हणजे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे फिश फार्मिंग होते. तर या संस्थांना जे कोळी बांधव आहेत किंवा मच्छीमार बांधव आहे त्या सभासदांना मत्स्यबीज पुरवणे, जाळी पुरवणे, बोटी पुरवणे, नंतर त्यांच्या काही समस्या असेल त्या सोडून घेणे, त्यांच्या मासळीला किंमत मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करणे, त्यावर प्रोसेसिंग करणे, मॅपको नावाची एक संस्था आहे ती प्रोसेसिंग करते याच्यावर. तर ही संपूर्ण कामं म्हणजे हे या ठिकाणी करतात. नंतर महाराष्ट्र राज्य एक आपण याच्यामध्ये एक अजून काही संस्थांचा उल्लेख केलेला नाही, पण एक महाराष्ट्र राज्य कारण नागरी सहकारी बँकांची संस्था महाराष्ट्रामध्ये 650 जवळपास आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक फेडरेशन मुंबईला आहे. त्याला महाराष्ट्र राज्य अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन असं आपण म्हणतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 650 अर्बन बँक आहे, त्यांच्यासाठी एक फेडरेशन आहे. आणि पण हे फेडरेशन त्या नागरी सहकारी बँकांना त्यांच्यासाठी परिषदा घेणे, परिसंवाद आयोजित करणे, त्यांना सतत आर्थिक मार्गदर्शन करणे ही महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन ही करते. आणि मग आपण म्हणजे ह्या महाराष्ट्रातल्या जे ह्या प्रमुख आपण 12-13 सहकारी फेडरेशनचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, अतिशय महत्वाच्या हे सहकारी संघ म्हणजे स्टेट लेवल हे काम अजूनही करत आहे. आणि त्याचा उपयोग निश्चितच म्हणजे जिल्हा स्तरावर जे काही जिल्हा संघ असेल किंवा तालुका संघ असेल किंवा त्यांचे सभासद असतील त्यांना निश्चितपणे उपयोग होत आहे. म्हणजे आज संगणक हे टेक्निकल जे नो हाऊ म्हणतो ते सुद्धा आज त्यांना उपलब्ध करून दे, संगणक माहिती तंत्रज्ञान, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नंतर अशा बऱ्याच प्रकारचे आज नवीन नवीन माध्यमं आपल्यासमोर आहे की ते संपूर्ण त्यांना त्या संस्थांना उपलब्ध करून देण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे. आता आपण येतो आहे नॅशनल लेवलच्या ज्या काही शिखर सहकारी संस्था आहे. प्रामुख्यानं ह्या शिखर सहकारी संस्था ज्या आहेत त्या दिल्ली येथे कार्यरत आहेत. काही संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातील, तर त्याचा आता आपण या ठिकाणी उहापोह करून घेऊया. आता एक पहिली जी संस्था आहे की नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, ज्याला आपण राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली असं नाव आहे त्याचं. आणि ही संस्था संपूर्ण देशामध्ये सहकारी शिक्षण प्रशिक्षण प्रचार प्रसिद्धी आणि संशोधन याचंही कार्य करतात. आणि या संस्थांच्या अंतर्गत जे आपण मगाशी बघितलं की महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे, अशा प्रकारच्या संपूर्ण राज्यामध्ये राज्य सहकारी संघाची स्थापना केलेली आहे. आणि त्यांच्या मार्फतीनं मग सहकारी प्रबंध संस्थान आहेत, सहकार प्रशिक्षण केंद्र आहेत, पुण्याला वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान आहे, महाराष्ट्रामध्ये विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान पुण्याला आहे, नागपूरला डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थान आहे, कर्नाटक आंध्र प्रदेश चेन्नई मद्रास पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश तर या अनेक कर्नाटक बिहार केरळ अनेक राज्यांमध्ये या सहकारी म्हणजे राज्य राष्ट्रीय सहकारी संघाच्या अंतर्गत या संस्थांची शिक्षण प्रशिक्षणासाठी म्हणजे सहकारी चळवळ ज्या प्रमाणात वाढते आहे त्या प्रमाणात त्यांना शिक्षण सुद्धा उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारची ही भूमिका या संस्थेची आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ ऍग्रीकल्चरल मार्केटिंग सोसायटीज ज्याला आपण त्याचं जे एक संक्षिप्त नाव आहे ते नाफेड NAFED असं आपण म्हणतो त्याला नाफेड प्रसिद्ध नाव आहे. हे नाफेड जे आहे दिल्ली लवलला ही शिखर संस्था आहे, त्याच्या जे काही आपल्या महाराष्ट्रातले जे काही पणन विपणन संस्था आहेत त्या संस्था या संस्थेच्या सभासद असतात. आणि ही संस्था सुद्धा म्हणजे मोठमोठ्या खरेदी योजना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहे त्या राबवणे, त्याच्यानंतर राज्यातल्या सहकार सर्व राज्य फेडरेशनला मार्गदर्शन करणे या संस्थांकडे हे काम सोपवलं गेलेलं आहे. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नाफेडची फार मोठी एक संस्था त्याच्यामध्ये दिल्ली लेवलला ही संस्था काम करते. त्याशिवाय नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन सुद्धा दिल्लीला आहे. म्हणजे जसं आपण राज्याचं बघितलं त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये जे काही ग्राहक सहकारी चळवळ असेल किंवा संस्था असेल संघटना असेल म्हणजे जिल्हा स्तरावरच्या असेल राज्य पातळीवरच्या असेल त्या सर्व सभासद या संस्थेचे असतात. आणि भूमिका कोणती तर तीच त्यांच्या कामामध्ये सर्व सहकार्य देणे, त्यांच्या कुठल्याही अडचणी असेल तर त्या सोडवणे हे नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ज्या काही आणखी नवीन नवीन योजना त्या कार्यान्वित करत असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्या पुरस्कृत करून घेतात, त्याप्रमाणे ते फंडसुद्धा निर्माण करतात. तर हा एक भाग त्याच्यामध्ये ही कंझ्युमर्स फेडरेशन ही संस्था कार्य करते. त्यानंतर आपण बघतो नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजे राज्य स्तरावर जसं आपण राज्य सहकारी बँकेचं पाहिलं त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय सहकारी बँक ज्याला आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजे राज्याच्या ज्या काही राज्य सहकारी बँका आहे त्या यांच्या सभासद असतात. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन यांच्याकडे आल्यानंतर ते यांच्याकडे पासआउट करणे, तशा प्रकारचे गाईडलाईन्स त्यांना देणे, सूचना देणे, मार्गदर्शन करणे, तुमची पॉलिसी सारखी पॉलिसी देशामध्ये कशी सारखी राहील यासंबंधीचं संपूर्ण धोरण ही शिखर स्तरावर असलेली दिल्ली स्तरावर असलेली ही नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही ठरवत असते. नंतर नॅशनल कोऑपरेटिव्ह ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक जसं आपण मगाशी पाहिलं की भूविकास बँक त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा राष्ट्रीय सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक ही संस्था कार्यरत करते. आणि ज्याप्रमाणे त्या संस्थेचं काम आहे त्याचप्रमाणे ही संस्था सुद्धा या ठिकाणी कार्य करते. नंतर आणखी आपण या ठिकाणी दोन संस्थांचा आणखी उल्लेख करणार आहे ज्या शिखर स्तरावर आहेत. एक म्हणजे आपल्याला इफ्को हे नाव माहीत आहे आणि क्रुपको हे नाव माहीत आहे. इफ्को म्हणजे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड, त्याचं हे शॉर्ट टायटल आहे. आणि क्रुपको म्हणजे कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड, या दोन्ही संस्था दिल्लीला आहेत. आणि ह्या ज्या संस्था आहेत शिखर स्तरावरच्या ह्या शेतीसाठी शेतकऱ्यांना लागणारा खत उपलब्ध करून देणे, म्हणजे खत उत्पादन, खतांची निर्मिती करणे, खतांची उपलब्धता, त्याचं पॅकिंग वगैरे वगैरे, संपूर्ण त्याचे भाव, तर हे संपूर्ण संस्था ह्या ज्या दिल्ली स्तरावर कार्य करतात, जे इफको खताची निर्मिती करतात, कृपको खताची निर्मिती करतात, आणि त्या ह्या संस्था संपूर्ण त्या म्हणजे स्टेट लेवलला जे काही त्यांचे मार्केटिंग फेडरेशन असेल त्यांचं सहकार्य घेऊन राज्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत, ग्रामस्तरापर्यंत ह्या खताचा पुरवठा ते उपलब्ध करतात. म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये, म्हणजे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तर अनेक खत कंपन्या आहेत, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर आहे, नंतर अशा अनेक खत कंपन्या तुम्हाला सांगता येतील, परंतु सहकारी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने खत निर्मितीचं काम करणाऱ्या हे दोन संस्था आहेत. एक म्हणजे इफको, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड, आणि दुसरी कृपको, कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड. ह्या अतिशय महत्वाच्या संस्था आहेत, फार मोठाले प्लॅन त्यांचे आहेत. त्यानंतर आपण येतोय ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया, म्हणजे आदिवासी, जे एक आदिवासींचा सहकारी संस्थांचा जो संघ आहे तो शिखर स्तरावर सुद्धा आहे. आदिवासींचा शिखर संघ, आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांचा, तर ज्या काही स्टेट लेवलला ज्या काही आदिवासी स्टेट फेडरेशन आहे ते याचे सभासद असतात, आणि त्याचप्रमाणे यांचं कार्य आहे जसं स्टेट लेवलला आदिवासी सहकारी फेडरेशनची असते, त्याप्रमाणे ह्या आदिवासी सेवा सहकारी संस्था सुद्धा आपल्या सभासद संस्थांना ज्या काही त्यांना मार्गदर्शन पाहिजे असतात ते मार्गदर्शन करण्याचं काम ह्या ही आदिवासी जी शिखर संस्था आहे दिल्ली स्तरावर ती संस्था करीत असते. त्यानंतर येतो आपण नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स फेडरेशन, NCHF असं त्याचं नाव आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन, राष्ट्रीय गृहनिर्माण वित्त महामंडळ असं थोडक्यामध्ये त्याचं नाव आहे, आणि ज्याप्रमाणे स्टेट लेवलला स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आहे, त्याचप्रमाणे या स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची एक अपेक्स बॉडी म्हणूनही काम करते. कोणती? नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन, ही अपेक्स बॉडी झाली त्यांची. म्हणजे एकंदरीत आपल्या लक्षात येईल की भारताचं हे जे स्ट्रक्चर आहे हे किती त्रिस्तरीय स्ट्रक्चर आहे, किती मजबूत आहे, अजून याला मजबूत करण्याची गरज आहे. नंतर आपण येतो आहे नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज फेडरेशन. जवळजवळ आपल्या देशामध्ये एक 2400 नागरी सहकारी बँक आहेत देशामध्ये, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 650 नागरी बँक आहेत, आणि ह्या जवळजवळ 2021 पर्यंत ह्या नागरी सहकारी बँकांना, बँकांची ही अपेक्स बॉडी आहे. कोणती? ही नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट, म्हणजे याच्यात सुद्धा परत क्रेडिट सोसायटी सुद्धा आल्या, म्हणजे नागरी सहकारी बँका आणि नागरी सहकारी पतसंस्था, हे दोन भाग याच्यामध्ये आहे. त्या दोन्ही संस्था ज्या असतील राज्यामध्ये, जिल्हा लेवलचं त्यांचं जे फेडरेशन असेल ते, त्यांची ही अपेक्स बॉडी आहे, शिखर संस्था आहे. आणि हे म्हणजे प्रामुख्यानं संपूर्ण आर्थिक सहभाग याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं यांना फार जपून कार्य करावं लागतात. म्हणजे त्यांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियमांचं पालन करणं, तंतोतंत ते कर्ज व्यवहार, त्याच्यामध्ये परत कारभार, आर्थिक संस्था असल्यामुळे यांचा कारभार कसा असेल, अर्थक्षम असेल, तर या सर्व गोष्टी त्या पाहिल्या जातात, आणि त्यांना डे टू डे गायडन्सचं काम हे करतात. म्हणजे जर ठेवीदार असेल ह्या नागरी सहकारी बँकांचा किंवा आणखी कुठल्याही संस्थांचा, तर त्यांच्या ठेवीला संरक्षण देणे, किती लाखापर्यंत आपण संरक्षण देऊ शकेल याची पॉलिसी ठरवणे, त्याप्रमाणे मग DICGCला त्याप्रमाणे कळवणे, त्यांच्याशी सल्लामसलत करणे, म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जे विमा महामंडळ आहे, ठेव आणि विमा महामंडळ, त्यांच्याशी सहकार्य करणे, ह्या संपूर्ण काम म्हणजे आर्थिक जे व्यवहाराचं काम आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, देखरेख करणे, हे फार अतिशय नागरी सहकारी बँकांचं काम आहे आणि ही शिखर संस्था त्याप्रमाणे हे कार्य करते. नंतर आपण नॅशनल लेबर कोऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रीय मजदूर सहकारी संघ लेबर, स्टेट लेवलला लेबर, स्टेट लेवलला स्टेट लेबर कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे. लेबर म्हणजे मजूर कामगार सहकारी संस्था आपण त्याला म्हणतो, मजूर कामगार सहकारी संस्था आहे, त्याचप्रमाणे जंगल कामगार सहकारी संस्था सुद्धा आहे. या दोन्हीचा आपण एकत्रित पाहूया. ज्याप्रमाणे मजूर कामगार सहकारी संस्था आहेत त्याचप्रमाणे जे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये जे काही फॉरेस्ट आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण जंगल कामगार सहकारी संस्थांची स्थापना केलेली आहे. आणि दोन्ही संस्थांचे स्टेट लेवलचे फेडरेशन महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे जंगल कामगारांचं स्टेट फेडरेशन आहे, मजूर कामगारांचं सहकारी फेडरेशन आहे, ह्या दोन्ही फेडरेशन आहे. आणि त्याचप्रमाणे दोन्ही यांचं फेडरेशन दिल्लीला आहे, म्हणजे ही यांची अपेक्स बॉडी झाली. कोणती? जंगल कामगार सहकारी फेडरेशन आणि मजूर कामगार सहकारी फेडरेशन. याच्यामध्ये सुद्धा असं धोरण म्हणजे वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, वृक्ष संवर्धन, त्यानंतर जे लेबर्स असतील लेबर कॉन्ट्रॅक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीज त्यांना कामं मिळवून देणे, त्यांच्या मजुरीचे दर ठरवणे वगैरे वगैरे, प्रसंगी शासनाशी सल्लामसलत करणे, योजना काही आणणे त्यांना देणे, तर हे कामं हे संपूर्ण जंगल कामगार सहकारी संस्था आणि लेबर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ह्या संस्था ह्या कार्य करत असतात. त्यानंतर आपण येतो आहे फिशरीज फेडरेशन. मग अशी आपण स्टेट लेवलला सुद्धा फिशरीज फेडरेशन आहे, म्हणजे राज्याच्या ज्या काही स्टेट लेवल फिशरीज फेडरेशन आहे, जे काही आपले एक घटक राज्य आहे, समजा 28 आहेत, 29वा आता तेलुगू आंध्र काय म्हणतो त्याला आपण तेलुगू देशमचं तेलंगणा हे राज्य झालं, 29वं राज्य आहे. त्या 28 राज्यामध्ये जे काही फिशरीज फेडरेशन आहे त्या फिशरीज फेडरेशनची ही अपेक्स बॉडी आहे फिशरीज फेडरेशन. तर यांचं ते संपूर्ण त्यांना लागणारं संपूर्ण सुविधा, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन ही अपेक्स लेवलची ही बॉडी हे करत असते. नंतर आपण येतो आहे आपण परत ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स फेडरेशन, म्हणजे राज्यामध्ये जे सहकारी सूतगिरणी आहे स्टेट लेवलला त्यांचं फेडरेशन आहे, त्याचप्रमाणे इतर देशामध्ये सुद्धा सहकारी सूतगिरणी आहे, त्यांचं फेडरेशन आहे, काही ठिकाणी नसतील कदाचित, परंतु हे संपूर्ण फेडरेशन आहे. हे जे दिल्लीला त्यांचं जे स्पिनिंग मिलचं फेडरेशन आहे त्यांचे हे सभासद असतात आणि त्याप्रमाणे ते संपूर्ण आपलं कार्य त्यांना मार्गदर्शन करण्याचं ह्या स्पिनिंग मिल्स करतात स्टेट लेवलच्या. मग ते सुतापासून ते कापडाची निर्मिती, त्याचं दर, त्याचं हे किती स्पिंडलच्या सुत, म्हणजे 2500 असावे की 5000 असावे वगैरे वगैरे, त्यांचं कॅपॅसिटी कशी असावी, संपूर्ण हे जे टेक्निकल माहिती आहे ते देण्याचं काम ही संस्था करते. नंतर ऑल इंडिया हँडलूम फॅब्रिक्स मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, म्हणजे हातमाग विणकर सहकारी संस्था फार मोठ्या प्रमाणात तिकडे तामिळनाडूमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्रामध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहे, तर फार मोठ्या प्रमाणामध्ये, आणि यांना त्यांचं गायडन्स मिळावं म्हणून आपण दिल्लीला सुद्धा याचं एक हँडलूम याचं एक फेडरेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. याचं ऑफिस ते त्यांना संपूर्ण प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम करतात. नॅशनल ट्री ग्रोअर्स कोऑपरेटिव्ह हे अलीकडे स्थापन झालेले आहे, म्हणजे वृक्ष संवर्धन करणाऱ्या सहकारी संस्था. मध्यंतरी ही योजना याच्यामध्ये मोहन धारिया, स्वर्गीय मोहन धारिया यांनी आणली होती ती, आणि त्यांचं त्याच्याकडे फार नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते आणि हे उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या आणि त्यांना त्याची आवड होती वृक्ष संवर्धन करणे हे करणे. त्यांची सुद्धा एक फार मोठी संस्था वनराई म्हणून पुण्याला आहे, तर त्यांनी अशा संस्था बा भारतामध्ये स्थापन व्हाव्यात आणि दिल्ली लेवलला ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असतानाच हे ट्री ग्रोअर्स फार्म फेडरेशन त्यांनी स्थापन केलं आणि त्यांना संपूर्ण म्हणजे ज्या काही पडीक जमीन असेल शासनाच्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जमिनी आहेत त्यांच्यावर वृक्ष संवर्धन करून म्हणजे जे काही सुशिक्षित बेरोजगार असेल त्यांना सुद्धा ह्या भाडे तत्वावर ह्या जमिनी द्याव्यात त्यांच्याकडून ती लागवड करून घ्यावी, उत्पन्नाचा काही हिस्सा त्यांना द्यावा, काही हिस्सा त्यांनी सरकारमध्ये जमा करावा, अशा प्रकारची ही योजना होती। अर्थात अजूनही याला स्कोप आहे। तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा संस्था आता याच्यामध्ये आणखी आपण म्हणजे ह्या संस्थांची अशी राज्य लेव्हलची आपण शिखर संस्था पाहिल्या आणि इकडे नॅशनल लेव्हलच्या सुद्धा शिखर सहकारी संस्थांचं आपण काम बघितलं। आता याच्यामध्ये काही काही संस्था स्थापन करण्यामध्ये सुद्धा फार मोठा सहभाग आपल्या महाराष्ट्राने याच्यामध्ये फार अग्रस्थानी राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये एक नाव घेण्यासारखं एक महत्त्वाचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे की तो म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह महाराष्ट्र फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग फेडरेशन, म्हणजे ज्याला आपण नाफेड ही संस्था म्हणतो। ही संस्था पंडित जवाहरलाल नेहरू असताना त्यांच्या अंतर्गत जे आपल्या महाराष्ट्राचे नेते विदर्भाचे जे कृषिमंत्री राहिलेले आहेत ते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे। म्हणजे फार मोठं काम त्यांच्या हातून हे नाफेड संस्था स्थापन करण्यासाठी फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे थोडक्यात जर आपण फेडरेशनचं कार्य एकसारखंच असते, मग ती स्टेट लेवल असो, स्टेट लेवल असेल तर ती आपल्या शासनाकडे जाणार, त्यांच्याकडे पाठपुरावा करणार, ह्या संस्थांसाठी परिषदा घेणे, परिसंवाद आयोजित करणे, त्यांचे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स राबविणे, त्यांना अर्थसहाय्य कमी पडत असेल तर कोणत्या माध्यमातून त्यांना कर्ज पुरवठा करणे, त्यांच्या मार्केटिंगची व्यवस्था करणे विपणनाची पणनाची, नंतर मालावर प्रक्रिया करायची असेल तर त्यासंबंधीची संपूर्ण यंत्रसामग्री, मग ते परदेशातून निर्यात करायची असेल तर कोणत्या माध्यमातून करायची, त्याला फंड्स किती लागेल, त्याचं अंदाजपत्रक कसं असेल, संस्थेचं किती आहे, सभासदांनी भागभांडवल किती गुंतवलेलं आहे, ती संस्था किती गुंतवणार आहे, फेडरेशन त्याच्यामध्ये किती टाकणार आहे, आणि मग नॅशनलाइज म्हणजे जे असेल की एक आणखी दिल्ली स्तरावर असलेलं जे एक फार मोठं फेडरेशन आहे, फेडरेशन नाही आहे ती कोऑपरेटिव्ह नॅशनल, त्याचं नाव आहे नॅशनल NCDC नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट, अर्थात ते कोऑपरेटिव्ह हे कोणाचं फेडरेशन नाही आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह NCDC आपण त्याला म्हणतो। ही संस्था थेट म्हणजे केंद्रीय कृषी खाते आहे, केंद्रीय भारत सरकारचं जे कृषी खाते आहे त्या कृषी खात्याचे जे कृषी मंत्री असतात ते या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि कृषी राज्यमंत्री हे पदसिद्ध उपाध्यक्ष असतात। याच्यामध्ये IAS ऑफिसर वगैरे असतो आणि यांचं एकच काम आहे, हे कोणत्याही खाजगी संस्थेला कर्ज पुरवठा करणार नाही। यांचा कर्ज पुरवठा म्हणजे 1 कोटी किंवा त्याच्यावरच, 2 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, फार मोठ्या रकमा ह्या कर्जाऊ देतात आणि केवळ अल्प व्याजदरात। शिवाय त्या संस्थांना सबसिडी सुद्धा देतात, म्हणजे सबसिडी ही परत करावी लागत नाही, कर्ज परत करावं लागते। सबसिडी म्हणजे अनुदान, अनुदान हे परत करावे लागत नाही, कर्ज परत करावे लागते, कर्जाचा व्याजाचा दर सुद्धा अतिशय कमी असतो आणि NCDC ने दिलेल्या कर्जाला NCDC कोणाला कर्ज देते? जर समजा आपल्या महाराष्ट्राच्या सहकारी बँकेमध्ये एखाद्या दूध उत्पादक संघाला एखादं कर्ज पाहिजे असेल किंवा साखर कारखान्याला पाहिजे असेल किंवा सूतगिरणीला पाहिजे असेल तर ते थेट NCDC थेट त्या कारखान्याला कर्ज देत नाही, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे। हे कर्ज कोणाला देईल? तर महाराष्ट्र शासनाला देईल। म्हणजे पहिली हमी ती महाराष्ट्र शासनाची घेते, जर त्या साखर कारखान्याने कर्जाची परतफेड केली नाही तर ही कर्ज परतफेडीची जबाबदारी त्या महाराष्ट्र शासनावर राहील, कारण कोटी रुपयाचा हा व्यवहार असतो आणि त्याप्रमाणे गॅरंटी घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही कर्जाची गॅरंटी म्हणजे हमी घेतल्यानंतर मग तो कर्ज पुरवठा त्या संस्थेला त्या शासनाच्या मार्फत जी काही अर्थपुरवठ्याची यंत्रणा असेल त्यांच्याकडून त्या संस्थेला उपलब्ध होते। मग त्याचे कर्जाचे हप्ते बांधून देणे, त्याच्यामध्ये सबसिडी किती आहे, सभासदाचं त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये हिस्सा राहील, संस्थेचा कसा हिस्सा राहील, हे संपूर्ण त्याचं जे टेक्निकल जे आहे ते त्याच्यात ते ठरवलं जातं आणि मग कर्ज देते. म्हणजे ही नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र आपल्या संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 15 लाख सहकारी संस्था आहेत. अर्थात 15 लाखही सहकारी संस्था ह्या कर्जाच्या निकषामध्ये बसत नाही, कारण ज्या सहकारी संस्था पणन विपणन आणि प्रोसेसिंग आणि ज्या संस्थांकडे फार मोठी यंत्रसामग्री आहे, फार मोठा स्टाफ आहे, कर्मचारी आहे, कारभार अतिशय मोठा आहे, ज्यांचं शेअर कॅपिटल फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, नागरी सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करणार नाही ते, तर कशाला करेल? तर नागरी सहकारी बँकांना जर कॉम्प्युटर डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याला कर्ज पुरवठा करेल. म्हणजे अर्थसहाय्य नाही तो, म्हणजे ग्राहकांना कर्ज पुरवठा नाही, तर नागरी सहकारी बँकांचं जर संगणकीकरण करायचं असेल तर त्याला कर्ज पुरवठा देईल. एखादी फार मोठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, त्यांनी जर प्रस्ताव दिला असेल की नाही आमचं हे संपूर्ण, अर्थात आता ही संपूर्ण जबाबदारी आता नाबार्ड ही बँक पार पाडते आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं एनसीडीसीचं सुद्धा त्या ठिकाणी काही कार्य उरत नाही. तर हे या ठिकाणी असा हा भाग या ठिकाणी आपण शिखर सहकारी संस्थांचा म्हणजे स्टेट लेवल आणि दिल्ली पातळीवरच्या सहकारी संस्थांचा अभ्यास करत असताना हे या ठिकाणी आपण ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा असं म्हणतात की बाबा सेवा सहकारी सोसायटीला एनसीडीसी कसं काय देणार, त्यांचा कारभार किती, खरेदी विक्री देणार का? नाही, तुमची संस्था मोठी असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये काही अत्याधुनिकता आणायची असेल तर तुम्ही जरूर ते पुरवठा हे करू शकता, मागणी करू शकता, इव्हन खरेदी विक्री सहकारी संस्था मागणी करू शकेल, प्रोसेसिंग संस्था डेअरी सोसायट्या मागणी करू शकेल. म्हणजे असे अनेक आहे की नवीन जर उपक्रम असेल तुमचा आणि त्याला तुमच्याजवळ पुरेसे भांडवल आहे, सभासदांनी पुरेशी गुंतवणूक केली आहे आणि जर तुमचा तो प्रोजेक्ट सक्षम असेल, मान्यता असेल त्याला, मान्य केला असेल, तर निश्चितपणे तुम्हाला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ ही संस्था अर्थसहाय्य करणारी आहे, ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करण्यामध्ये केव्हाही तत्पर असेल. उलट याचं यांनी एनसीडीसीचे प्रत्येक कार्यालय आपण त्या स्टेटमध्ये निर्माण केलेले आहे. याचं एनसीडीसीचं जे एक मुख्य कार्यालय आहे ते पुण्याला 5BJ रोडला आहे, सेंट्रल बिल्डिंगजवळ तिथं प्रादेशिक कार्यालय आहे त्यांचं. त्या ठिकाणी आपण अप्रोच झाला तर तुम्हाला त्यांच्याकडून ज्या काही विविध प्रकल्पांना म्हणजे सहकारी संस्थांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जे प्रकल्प आहेत, त्या कोणत्या प्रकारचे प्रकल्प आहेत त्याची एक पुस्तिका त्यांनी तयार केलेली आहे. त्या पुस्तिकामध्ये सुद्धा त्या अर्थसहाय्याचं धोरण त्यांनी निश्चित केलेलं आहे, कोणाला कशाला कर्ज पुरवठा मिळेल, सबसिडी किती मिळेल, व्याजाचा दर किती मिळेल, त्याचे हप्ते किती असतील, हे संपूर्ण तो तपशील त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि जे कोणी होतकरू असेल त्यांनी निश्चित एनसीडीसीच्या ज्या योजनांचा आहे त्यांचा फायदा घ्यावा असं मी आपल्याला म्हणेल. तर एकंदरीत आजचा जो आपला विषय होता, जो MGM 235 हा जो एक विषय आहे आणि तो बॅचलर इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट 3-year degree कोर्स आहे आणि तृतीय वर्षाला 100 मार्काचं हे एक याच्यावर प्रश्नपत्रिका असणार आहे. तुम्हाला 50 मार्काचे प्रश्न स्टेट लेवलच्या ज्या शिखर संस्था आहे त्याला असेल आणि 50 मार्काचे प्रश्न हे जे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तरावर ज्या काही शिखर सहकारी संस्था असेल त्यांच्यासाठी 50 मार्क असेल. याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप असंच राहील की बाबा त्या संस्थेचे उद्देश काय आहे थोडक्यात. म्हणजे प्रश्न फार मोठे क्लिष्ट असणार नाही, म्हणजे तुम्हाला नावावरून त्या ज्या फेडरेशनचे आपण नावं घेतले ना त्या नावावरूनच तुम्हाला त्या संस्थेचा उद्देश काय हे लक्षात येईल. तुम्ही एकदा वाचलं तरी त्याच्यामध्ये आपण याच्यात उद्देश दिलेले आहेत या पुस्तकामध्ये, ते उद्देश तुम्हाला फक्त बघायचे आहे आणि त्यांचं कार्य फंक्शन्स त्यांचं बघायचं आहे ते त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. आणि एकंदरीत तृतीय वर्षाला हे पुस्तक अतिशय सोपं आहे, त्याची मांडणी अतिशय सोप्या भाषेत केलेली आहे आणि तुम्हाला एक याच्यामधून दिसून येईल की आपण ह्या शिखर संस्थांची ओळख करून घेतलेली आहे, हे याच्यासाठी की बाबा शिखर सहकारी संस्थांना संलग्न असलेल्या त्यांच्या त्या जिल्हा पातळीवरच्या किंवा तालुका स्तरावरच्या संस्था असतील, त्यांचं हे कसं समन्वय त्याच्यामध्ये साधतात, त्यांचं कोऑर्डिनेशन कसं आहे, त्यांना कशा प्रकारचं अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केल्या जातात, मार्गदर्शन देतात, ते संपूर्ण ज्ञान याच्यासाठी एक पालक म्हणून ही संस्था आहे, अपेक्स बॉडी म्हणून आहे, ह्या सर्व अपेक्स बॉडी म्हणून ह्या संस्था काम करतात. आणि अशा प्रकारची ही संपूर्ण आपण आज या ठिकाणी माहिती करून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो विषय आहे थोडक्यामध्ये एक तासाच्या अवधीमध्ये आपण हा संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि आपण निश्चितपणे आपल्या प्रशिक्षण शिक्षण घेत असताना आपण निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटते. धन्यवाद.